नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. सी विजिल ऍपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ. निवडणूक आयोगाकडून 98% अधिक तक्रारी निकाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन. पुण्यात अंत्यसंस्कार. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी विजिल ऍपवर एकूण 420 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 414 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. या काळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत एकूण कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी भाजपाला 150, शिवसेना 70 ते 90 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. त्या अनुषंगानंही महायुतीची चर्चा होत असल्याचं वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई इथं काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच इतर राज्यातील नेते उपस्थित होते. दरम्यान चेन्नीथला यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी आलो होतो. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं चेन्नीथला यांनी यावेळी सांगितलं. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी आज धुळे इथं माध्यमांशी संवाद साधला. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेल हे नक्की असून या दोन जागांसह एकूण 12 जागांची मागणी समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीकडे केली असल्याचं यादव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर आज पहाटे सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मुंबई गोवा महामार्गावर केलेल्या कारवाईत 18 लाख रुपयांचा गोवा बनावटीचं मद्य आणि 8 लाख रुपयांचा टेम्पो असा 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या 7 मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला ठरल्या आहेत. या पदाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 2007 ते 2010 या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असलेल्या रहाटकर यांनी महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपच्या राष्ट्रीय सचिव अशी विविध पदं भूषवली आहेत. रहाटकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित असून यामध्ये विधिलिखित या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचं संपादन, अग्निशिखा धडाडू द्या, औरंगाबाद लीडिंग टू वाईड रोड्स, मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानताना या पदाची जबाबदारी समर्पण भावनेनं पार पाडणार असल्याची भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
अनेक क्षेत्रामध्ये जसं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचं सामाजिक स्थान आहे, यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिकाधिक कशी गती पण त्याचा सुद्धा प्रयत्न नक्कीच करायला हवा. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना आपण दिली पाहिजे, याकरता पण मी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. या पदाचं निर्वहन जे आहे ते मी खूप जबाबदारीने पण करेन आणि समर्पण भावनेने करेन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान 4 तास आपल्या क्षमतेशी निगडीत काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातल्या विभागातले कर्मचारी आणि इतर संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी होतील. डिजिटल परिसंस्थेच्या मदतीनं नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं सप्टेंबर 2020 कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आलं. नागरी सेवा देणाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती आणि मानव संसाधन व्यवस्थापनासाठी विकास साधण्याचा हा कार्यक्रम आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महाराष्ट्रासह ओडिशात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या एका जोडप्यानं आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. असीन राजाराम कुमार उर्फ अनिल उर्फ गगनदीप उर्फ निशांत उर्फ सुशांत आणि अंजू सळ्या जाळे उर्फ सोनिया उर्फ जनिता असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. 1970 देशदूत वृत्तपत्रापासून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या अनुराधा औरंगाबादकर यांनी 1998 साप्ताहिक गावकरीमध्ये कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची विविध विषयांवरची 90 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पिकांच्या वाणांचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून या 5 वाणांत विद्यापीठ विकसित हरभऱ्याच्या परभणी चना 16, सोयाबीनच्या MAU S731, देशी कपाशीचा PA 833, अमेरिकन कपाशीचा NH 677 आणि तिळाचा TLT 10 या वाणांचा समावेश आहे. देशाच्या राजपत्रात समावेश झाल्यामुळे या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येईल असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी व्यक्त केला आहे. हे वाण विकसित करण्यास योगदान देणारे मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ VN चिंचाने, डॉ DK पाटील, डॉ SP मेहत्रे, डॉ VK गीते आणि डॉ मोहन धुप्पे यांच्यासह सर्व संबंधित शास्त्रज्ञांचं कुलगुरू इंद्रमणी यांनी अभिनंदन केलं आहे. बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 107 धावांची आवश्यकता आहे. आज चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सर्वबाद 462 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात सरफराज खान 150, ऋषभ पंत 99, विराट कोहली 70 तर कर्णधार रोहित शर्मानं 52 धावा केल्या. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू झाली, मात्र 4 चेंडूत एकही धाव काढलेली नसतानाच पाऊस तसंच अपुऱ्या प्रकाशानं आजचा खेळ थांबवण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी भर द्यावा असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक एकत्र होत आहे, त्यामुळे आचारसंहितेच्या या काळात संभाव्य गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व पीठिकेचं प्रकाशन आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डी इथं करण्यात आलं. या पुस्तिकेत निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तालंकासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्व आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सी व्हिजिल ऍपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ. निवडणूक आयोगाकडून 98% अधिक तक्रारी निकाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 5 पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.